त्यांनी या सर्व अभंगांमधून स्वामीजींचे भाव त्यांच्या गुरूंबद्दलची प्रेम निष्ठा व्यक्त होत असली तरी आम्हा साधकांसाठी मात्र हे अभंग आम्ही त्यांच्यासारखे कसे व्हावे कसे बनावे याचे मार्गदर्शन करतात असे वाटते. असे म्हणतात की सिद्धांनी जे साधलेले असते ते साधकांसाठी ध्येयरूप असते आणि हे ध्येयरूप गाठण्यासाठी कशा प्रकारे साधने केली पाहिजे याचे मार्गदर्शन या अभंगातून आपण असते. म्हणून हे अभंग खूप आनंद म्हणतात. पहिला अभंग त्वमेव माताचा पिता पंचपदी. पहिल्यांदा आपण पंचपदीची सुरुवात करू.
Jai Jai Ram, Jai Jai Ram. Thank you. Thank you.
सुखाचा दुसरा सोहळा शुक्ला आहे. अभंग आहे, आज आम्ही परमहंस चांगली आहे. देहादी प्रपंच मालिक नित्य सत्य शाश्वत एक असे निशंक आत्मरूप आत्मरूपी दृढ विश्वास आत्माची नियमाची विद्या साक्षीत्वे सामोरी सुख दुःखास करावा अभ्यास नित्य नेहमी. हे सर्व स्वरूपानंद स्वामीजींनी सांगितले, तोच उद्देश स्वामी माधवनाथांनी घेतले व तेच स्वामीजी या अभंगातून आपण सांगत आहे. आपले सर्वस्व होऊन गुरुसेवेचे व्रत धरावे आणि गुरु वाक्यात आपले चित्त अखंड रमलेले असावे. या गुरु वाक्यावरील गाढ श्रद्धेने गुरु कृपा फळाई आली व ज्याची सर्व सागरजन आतुरतेने वाट पाहतात ते जीवाशिवाचे ऐकेही अनुभवायला येईल. अनुंग आहे गुरु वाक्य चित्त रमावे चैतन्य समृद्ध व्हावे.
Yeah. Thank you. Swami Maharaj.